अच्छः समाधि निर्भय आनंदाचा व्हायचा होता, पण त्याला कारुण्याची झालर लागली आहे. अण्णासाहेबांना श्रद्धांजली व्हावी की बापूला शोकांजली व्हावी अशा थोड्याशा द्विधा मनोवृत्तीत मी आज आहे. पण बापू लहान असला तरी तो आता पितरात जमा झाला आहे, त्यामुळं आजच्या या प्रसंगी आपण दोघांचंही तर्पण करूया. रामदासांनी एक सूचना देऊन ठेवली आहे, वडिलांची जो सांगे कीर्ती तो एक मूर्ख. तेव्हा अण्णासाहेबांच्या विषयी काय बोलावं हेही खरं म्हणणे मला सुचेन, पण मी असं मानतो की काही व्यक्ती कुणाच्याच राहत नाही, सगळ्यांच्याच होऊन जातात, आपापल्या प्रमाणात. कोणाचं क्षितिज फार विशाल असत, कोणाचं परिमित असत, मर्यादित असत. पण मर्यादित व्यक्तित्वामुळं क्षितिज मर्यादित होत नाही, ते व्यापकच असत. व्यापकपणा आणि विशालपणा यात मोठा फरक आहे. विशालता ही आकारात असते, प्रचंडता, अजस्रता, अवाढव्य. रावण त्याचा आकार विशाल होता, फार मोठा होता. रामाचा आकार त्या मानानं पुष्कळच लहान. दोनच हात, एकच बाण, तिकडे 20 हात 10 बाण. विभीषणाला संभ्रम झाला की हे 20 हात आणि 10 बाण आणि रामाचा एकच बाण या मुकाबल्यात रामाचा टिकाव कसा लागणार. वाल्मिकींनी सांगितले की फरक आहे त्या बाणात आणि या बाणात. द्विशरण नाभिसंधत्ते रामो द्विर्नाभिभाषते. हा दोनदा बोलत नाही म्हणजे एक वचनी आहे, म्हणून याच्या बाणात शक्ती आहे. हा जो दृष्टांत दिला मी फक्त व्यापकता आणि विशालता यांच्यातील फरक सांगण्यापुरता. अण्णासाहेब या दर्यापुरात होते. दर्यापूर आणि दर्यापूरच्या परिसरातच त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि लोकांच्या मध्ये काम करून त्यांचा आदर व प्रेम मिळवलं. हे मर्यादित क्षेत्र आहे, पण क्षेत्र मर्यादित असलं तरी व्यक्तित्व व्यापक होत. आमचं हे जे मूळतापीचं धर्माधिकाऱ्यांचं कुटुंब आहे, हे सुद्धा आकारानं फार मोठं कुटुंब आहे. या कुटुंबातील सगळी माणसं आता मला काही माहीत नाही आणि सगळ्यांना मी ओळखतही नाही. हा भैया आहे बल्ला वगैरे लहान होते तेव्हा एकदा मुळतापच्या स्टेशनवर तिकिटा वाचून माणसं पकडली गेली. त्यात 27 मुलं धर्माधिकाऱ्यांची होती. त्या तिकीट घेणाऱ्याला वाटलं की खोटं बोलत आहे, एकाच नावाची इतकी मुलं कशी असू शकतील. म्हणून ते चावडीवर पोलिसांकडे घेऊन गेले आणि त्या इन्स्पेक्टरना सांगितलं की ही मुलं खरं बोलत आहे. ही खरोखरच एकाच घरची मुलं आहेत. पण त्यात एक फार मोठा गुण होता, आमच्यापैकी कोण सख्खा कोण चुलत हे आम्हाला कळत नसे. अण्णासाहेबांचे वडील आणि आई देखील त्यांच्या बाळपणी दोघही निवर्तली, पण अण्णासाहेब आणि माझे वडील सख्खे बंधू नाही हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा धक्का बसला. याची जाणीवच कधी होत नसे. माझ्या आजोबांच्या वेळच्या माणसांचा उल्लेख या प्रसंग मी करीत नाही, पण अण्णासाहेबांच्या पिढीत देखील 3-4 व्यक्ती अशा होत्या ज्यांचं वैशिष्ट्य कुटुंबाला संपन्न करण्यात बरंच सहाय्यभूत झालं. एक तर खुद्द अण्णासाहेब होते, दुसरे माझ्या वडिलांपेक्षा धाकटे बंधू परमपूज्य भाऊसाहेब धर्माधिकारी होते, तिसरे बेतुलला वकिली करीत असलेले कृष्णाजी महादेव बाबासाहेब धर्माधिकारी होते. अशी ही काही मंडळी एकेका क्षेत्रात आजपर्यंतच्या विचारात आणि संस्कारात भर घालणारी होती. आज मी अण्णासाहेबांपुरतंच बोलतो आहे, पण मला हे सांगितलं पाहिजे की बेतूलचे बाबासाहेब धर्माधिकारी यांनी धर्माधिकारी कुटुंबात सुधारणा आणली. आपल्या घरातली विहीर अस्पृश्यांना मोकळी केली, त्यांच्यावर ग्रामण्य टाकण्यात आलं पुनर्विवाह केला म्हणून, परंतु ते त्यांनी सहन केलं. असं पाऊल घराण्यात टाकणारे ते गृहस्थ बाबासाहेब धर्माधिकारी फारसे प्रसिद्ध कधीच नव्हते, पण बेतूलच्या भागात बरेच नाणावलेले सरदेही होते आणि उत्तम वकीलही होते. आता एक गोष्ट आपल्याला जाता जाता सांगून टाकतो की वकील आणि डॉक्टर हे दोन धंदे मी समाज विरोधी धंदे मानतो. कारण वकील भांडण नसलं तर जगू शकत नाही, तो भांडणावर जगतो, डॉक्टर आजारावर जगतो. आता माझ्या घरातच आहेत दोन्ही, पण धंद्यावर जोर कमी आणि लोकांना उपयोगी पडण्याच्या वृत्तीवर जोर अधिक असा जर फरक असेल तर या धंद्यांमधूनही लोकांचं पुष्कळ कल्याण करता येत हा माझा अनुभव आहे. दोन्ही प्रकारची अनेक माणसं आज आमच्या कुटुंबात आहेत. बाबासाहेब धर्माधिकारी यांनी उदंड पैसा मिळवला पण लोककार्यही पुष्कळ केले, परंतु लोककार्य करण्याची जी दीक्षा, सार्वजनिक जीवनाची दीक्षा मला मिळाली ती अण्णासाहेबांपासून. आमच्या घराण्यात सार्वजनिक काम म्हणजे देशकार्य. ज्यावेळी आम्ही लहान होतो योगायोगानं आमचे वडील अशा भागात होते जिथे टिळकांचं नावही कोणाला माहीत नव्हतं आणि शिवाजी महाराजांचं नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकात होत. स्वदेशी हा शब्द देखील कोणी ऐकलेला नव्हता. अशा वेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांबरोबर आम्ही मूळतापीला घरी आलो म्हणजे दोन उत्सव व्हायचे, एक शिवाजी उत्सव आणि त्याच्या बरोबरच लोकमान्य टिळकांच्या विषयी एखादी सभा. हा शिवाजी कोण हे कुतूहल आम्हाला वाटायचं. आमचं मुळतापी गाव सीमेवर आहे, हिंदी आणि मराठी यांच्या सीमेवर, त्यामुळे शिवाजी कोण हे फारसं आम्हाला काही माहीत नव्हतं. टिळकांचं तर नामच माहीत नव्हतं पण यांची चित्र होती आणि ती चित्र कोणाची हे अण्णासाहेब आम्हाला सांगत असत. आपल्या या विदर्भात नागपूर प्रांतात सगळीकडे त्यावेळी केसरी येत असे आणि केसरी मोठ्या आस्थेनं लोक वाचत असत खेड्या पाण्यातून. अगदी केसरी हे ठळक टाईपातली ही अक्षरं वाचू तिथून सुरुवात करायचे आणि आर्यभूषण छापखान्यात छापिले इथपर्यंत लोक वाचायचे. पण आम्ही त्याच्या आधी वर्तमानपत्रच बघितलं नव्हतं म्हणून कुठलंही वर्तमानपत्र आलं की आम्ही केसरी आला म्हणत असतो की एक केसरी आलं आहे आज. अशा वेळी अण्णासाहेबांनी दोन उपक्रम सुरू केले, एक शिवाजी उत्सव आणि दुसरा सिंहगडचा पोवाडा. आता सिंहगडचा पोवाडा त्यांना ज्याने म्हणताना ऐकला असेल त्यांना मी धन्य मानतो. इतक्या मधुर स्वरात पण इतक्या स्फूर्तीदायक पद्धतीनं ते गात असत. आमच्या धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात थोडंफार सुस्वर गाऊ शकणारे फक्त अण्णासाहेबच होते, बाकीच्यांचे आवाज म्हणजे 100 S पॉवर. कुणीकडे फार असं गाणारे नव्हते, त्यामुळं अभिमान तर वाटतच होता पण त्यात गोडी वाटत असे. वानपच्चा मुकाबला नरवीर मालुसरे वानपच्चा मोबदला अशी नाटक ते घ्यायचे करायला. या सगळ्या नाटकातून वास्तविक जो खलपुरुष असे खलनायक तो मुसलमान असायचा. पण मुसलमान जरी खलनायक असला तरी आम्ही मात्र असं मानत असू की हे इंग्रजांच्या विरुद्ध आहे सगळं. त्या लहान वयात सुद्धा त्यात सदाशिवराव भाऊंची भूमिका अण्णासाहेब करीत असत आणि ती भूमिका भारून टाकणारी असे. तर मी आपला त्यांचा त्या वयामध्ये अनुकरण करीत असे. जसा पोळा असतो ताना पोळा असतो असं आमचं किंवा गणपती उत्सव लहान मुलांचा तसं मग त्यांचं नाटक झाल्याबरोबर आमचंही नाटक व्हायचं त्या नाटकाची नक्कल म्हणून. आणि ते शब्द कळत नसले तरी त्यातला आवेश अंतःकरणाला स्पर्श करीत असे. आणि त्या आवेशामुळं असं वाटायचं की आपल्याही अंगी अशी वीरश्री आली पाहिजे. ते सदाशिवराव भाऊंची जी शेवटली त्यांच्या भाषणातली वाक्य ती म्हणताना आम्हालाही वीरश्री चढल्यासारखी वाटत असे. तीच गोष्ट त्यांच्या कीर्तनाची. साधी साधी आख्यानं ते लावायचे पण या चलिया बाळाचं व्याख्यान त्यांनी लावलं म्हणजे त्यावेळी आमची सगळी अंतःकरणं घुसळून निघत असत त्या लहानपणी आणि ऐकतच बसावं असं वाटत असे. रडायला होत असे भरपूर परंतु ऐकण्यातही फार गोडी वाटायची. कीर्तनात एवढी शक्ती आहे हे त्याच्या आधी आम्हाला कळलं नव्हतं. नंतर 1918 साली नागपूरला कीर्तन संमेलन झालं. अध्यक्ष लोकमान्य टिळक होते. त्यावेळी लोकमान्य टिळकाने असं प्रतिपादन केलं की ही कीर्तन संस्था लोकजागृतीचं साधन बनली पाहिजे. त्याच्यावर मोठं पाणीदार भाषण वक्तृत्वपूर्ण भाषण बाबासाहेब खापर्डे यांनी केलं. दादासाहेब खापर्डे हजर होते त्या संमेलनाला. लोकमान्य टिळक बोलता बोलता म्हणाले की आम्ही तुरुंगात गेलो आणि आमच्या माग तुम्ही नाटक लिहित बसला, नाटक करीत बसला. आणि दादासाहेबांना म्हणाले की तुमचं त्याला प्रोत्साहन होता होत. दादासाहेब म्हणाले त्या नाटकांनी काय पराक्रम केला याची आपल्याला कल्पना नाही. कीचकवत खाडीलकरांच आमच्या लहानपणी फार प्रसिद्ध होत. त्या नाटकानं जो पराक्रम केला लोक मनावर जो त्याचा प्रभाव पडला त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. म्हणून अण्णासाहेबांची ही नाटक बघताना विलक्षण हुरूप आम्हाला येत असे. आणि त्या पद्धतीची नाटक आपण करावी असं सतत वाटत राहत असे. म्हणून आज जो मी आपल्या पुढे अण्णासाहेबांचं वर्णन करीत आहे तो कृतज्ञता बुद्धीनं करीत आहे. ज्यांनी लावलेलं हे देशभक्तीचं रोपट आहे. बाळ कडू त्यांनी आम्हाला पाजलं आणि त्यातून पुढं आमची देशभक्तीची भावना विशद झाली, फोफावली. दुसरी गोष्ट त्यांच्या ठिकाणी होती ती म्हणजे चार चौघात मिसळण्याची आणि राहण्याची हात होती. नरसोपंत केळकरांनी एक पुस्तक लिहिलं, आमच्या वेळी फार प्रसिद्ध होत, मराठे आणि इंग्रज. वासुदेव शास्त्री खरे यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. त्यात पहिलं वाक्य काय आहे, चार चौघांनी मिळून काम करण्याची कला आपल्या लोकांना साधली नाही, त्यामुळं आपण टिकलो नाही. मुसलमानांच्या पुढं इंग्रजांच्या पुढं आपण टिकलो नाही. एका व्यक्तीचे गुण आपल्या देशात इतर देशातील व्यक्तीपेक्षा सरस आहे, पण चार चौघांनी मिळून एखादं काम करावं हे वळणच नाही आमच्या मनाला. असा त्या ठिकाणी त्यांनी टोला मारला आहे वासुदेव शास्त्री खरे यांनी. अण्णासाहेबांचे वैशिष्ट्य चार चौघात मिसळून काम करण्याचं. आमच्या लहानपणी देखील त्यांची एक मैफल असायची, तीच गाणारे वाद्य प्रवीण आणि नाटकात सोंग करणारे असे लोक असायचे आणि ही त्यांची मैफल सतत चालायची. तेव्हा कीर्तन, नाटक, भाषण तर ते करीतच असत. या सगळ्यांचा उपयोग लोकजागृती करता कसा करावा याच अत्यंत जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण त्याने आम्हाला घालून दिले. एक गोष्ट आणखी या संदर्भात मला सांगावीशी वाटते, ओघाला आलं म्हणून मी आपल्याला सांगतो की मामा जे म्हणाले की दर्यापूर गावच त्यांचं कुटुंब बनलं, यात मला भविष्याची स्वप्न पडू लागली. मित्रांनो, स्वप्न हे जीवनाला उपयुक्त असं फारच प्रभावशाली साधन आहे. स्वप्न नसली तर कदाचित आपण जीवनाचा मुकाबला करू शकणार नाही, जीवनाला सामोरे जाऊ शकणार नाही. म्हणून थोडं स्वप्नरंजनही मी करणार आहे. हे मोठं कुटुंब असल्यामुळं त्यावेळपासून मला असं वाटत असे की असा समाज होणं शक्य आहे काय? जसं हे कुटुंब आहे असा समाज बनणं शक्य आहे काय? मुख्याध्यापकांनी उल्लेख केला स्त्रियांविषयीच्या माझ्या विचारांचा, त्याचं बीज तिथं आहे. ही जी विशाल संयुक्त कुटुंब होती यात स्त्रीला स्थानच नव्हतं. जे होत ते दुय्यम होत. ती सबंध माणूस म्हणून कधी मानलीच गेली ना. होल नंबर नव्हतीच ती. अनुगामिनी अनुयायिनी अशीच होती. माग माग जाणारी सत्कार्या देखील फक्त हाताला हात लावणार. ही गोष्ट माझ्या अंतःकरणाला टोचत असे. आजही टोचते. आजी बघितली, आई बघितली, पत्नी बघितली, मुलगी बघितली, सून बघितली, आता नातसूनही बघत आहे. आणि नातीच्या नातवाच्या मुली बघत आहे. माझ्या मनाचे पांग काही फिटले नाही. त्यावेळी मला असं वाटू लागलं की ही संयुक्त कुटुंब पद्धती नको. आता लोकांना असं वाटू लागलं आहे की ही विभक्त कुटुंब पद्धती देखील नको आहे. म्हणून आताच्या तरुण माणसात एक विचार बळावू लागला आहे की कुटुंबच नको. हा समाजवादी कम्युनिस्ट आणि आधुनिक सगळे नवमतवादी हे कुटुंब पद्धतीच्या विरुद्ध आहे. काही आधुनिक आध्यात्मिक गुरु देखील आता असं म्हणू लागले आहेत की कुटुंब पद्धती नको, कम्युन्स किंवा किबुत्स पाहिजे. कम्युन्स हे कम्युनिस्टांचे आहेत, चीनमध्ये आहेत, रशियात आहे. खरं म्हणजे हे होते जुन्या काळी ख्रिस्ती लोकांचे. त्या ख्रिस्ती लोकांचंच हे उचललं कम्युनिस्टांनी. आणि दुसरे किबुत्स हे इस्रायलमध्ये आहे. म्हणजे संस्था या कुटुंबाचा, म्हणजे आमच्या कुटुंबाचा विचार जेव्हा मी करू लागलो तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की पुढचं जग कसं असेल. त्यात कुटुंब नसतीलच काय. आणि क्षणभर, क्षणभर म्हणजे काही वर्ष, मला असंही वाटलं की स्त्रियांच्या गुलामगिरीवरच जर कुटुंब पद्धती आधारलेली असेल तर कुटुंब पद्धती नाहीशी झालेली परवडेल, पण स्त्रियांची गुलामगिरी नको. अनेक वर्ष हा विचार माझ्या डोक्यात घोळत राहिला. एक गोष्ट स्वतः संबंधी अत्यंत नम्रपणाने सांगू इच्छितो की मला सवय विचार बाळगण्याची नाही, विचार करण्याची आहे. त्यांनी सांगितलं की याचे फार ठाम वगैरे विचार असतात, ते काही बरोबर नाही. मी विचार करतो त्यामुळे ठाम विचार मला गुन्हा वाटतो. बाळगलेला विचार म्हणजे गोठलेला विचार. त्या जिवंतपणा नसतो, प्रवाह नसतो. विचार करता आला पाहिजे. तेव्हा मी असा विचार करू लागलो की आजपर्यंत माणसाची त्या किती आवृत्ती निघाल्या, त्या सगळ्यांची काय आता मी नावं आपल्याला सांगणार नाही, पण ज्या अनेक वृत्ती माणसांच्या आवृत्ती निघाल्या त्यातल्या दोन आवृत्ती विचार करण्यासारख्या आहेत, एक बाजारी आणि दुसरी दरबारी। या दोन आवृत्ती माणसाच्या अत्यंत प्रबल अशा आहेत। दरबारी आवृत्ती म्हणजे समाजवाद, साम्यवाद। माझ्या डोक्यात सुरू झाला की हे दुकान कधी मकान बनू शकेल का, आणि हा दरबार कधी परिवार बनू शकेल का। मला परिवाराचं म्हणजे कुटुंबाचं फार आकर्षण आहे। याचं कारण मुख्य असं आहे की कुटुंबात नातं असतं आणि कुटुंबाच्या बाहेर संस्थेत सदस्यत्व असत। सभासदत्व आणि नातं, यापैकी काय टिकावं, नातं टिकावं की सभासदत्व टिकावं? सभासदत्व टिकूच शकत नाही, कारण सभासदत्व आपण घेतो सोडतो। लोक आज मला आजही सांगतात की आम्ही तर कुणालाच मत देत नाही का, तू केव्हा आपला पक्ष बदलेल याचा काही नियम नाही। सभासदत्व घेता येतं सोडता येतं आणि सभासदत्व काढून घेता येतं, नात्याचं तसं नाही। गांधींचे थोरले चिरंजीव हरिलाल गांधी दारुडे होते। गांधींनी इन्कार केला की याच्या व्यवहाराशी माझा काही संबंध नाही, कुणीही माझ्या नावावर याच्याशी व्यवहार करू नये। पण गांधींना पितृत्वाचा राजीनामा काही देता आला नाही। ते असं काही म्हणू शकले नाही की मी याचा बाप नव्हे। आता फरक एवढाच की हे नातं स्वायत्त असावं की यदृच्छेने आलेलं, परंपरेनं आलेलं असावं, हा फरक मात्र महत्त्वाचा आहे। आणि अण्णासाहेबांच्या संदर्भात मला असं वाटलं की दर्यापूरकरांशी जे त्यांचं नातं होतं ते स्वायत्त होतं। अण्णासाहेबांचं काय किंवा या बापूचं काय, हे परंपरेनं आलेलं नव्हतं, जन्मसिद्ध नातं नव्हतं। तेव्हा सगळा समाज असा स्वायत्त नातेवाईकांचा होऊ शकेल काय, हे स्वप्न आहे। आणि झाला नाही तर संस्था, प्रचंड संस्था, एक विशाल संस्था म्हणून समाज टिकणं शक्य नाही। जगातल्या सगळ्या क्रांतिकारकांना हा अनुभव आलेला आहे। तेव्हा कौटुंबिक समाजच का हवा, कौटुंबिक शाळा देखील हवी लोक म्हणतात, छात्रालयाचे प्रयोग चालू आहेत, आश्रमाचे प्रयोग चालू आहेत, तर यात एक मुख्य गोष्ट आहे नात्याची। कुलाभिमान नव्हे, कुलाभिमान लटका आहे, मिथ्या आहे आणि अनिष्ट आहे. कोणाचाही असो, रक्ताचा आणि कुलाचा अभिमान, जातिवंत असो, पवित्र ब्राह्मण असो की 96 कुळी असो, हा चुकीचा आहे, हा मानव विरोधी आहे, मानवतेची पायमल्ली करणारा आहे. पण दुसरा एक शब्द आहे, घरंदाजपणा, घरोबा. याचा मात्र विकास समाजात व्हायला पाहिजे. याची लक्षणे थोडक्यात आपल्याला सांगतो या व्याख्यान मालेच्या निमित्ताने, पुढचंही काही आपल्याला दिसावं, चित्र दिसावं. इंग्रजी ज्याला व्हिस्टा, व्हिजन असं म्हणतात, कुठं जायचं आहे, कुठलं स्वप्न आहे, ते स्वप्न थोडंसं दिसावं म्हणून थोडं विवेचन मी करणार आहे. मी काही विचार करून येत नाही, भाषण करताना सुचेल ते बोलतो. कुटुंबामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्या अखेरपर्यंत टिकवल्या पाहिजेत आणि कसोशीने टिकवल्या पाहिजे, कारण ती मूल्य आहे. पहिली गोष्ट, कामाचा मोबदला नाही. केवढी विलक्षण गोष्ट आहे. आता इथं जे शिक्षक शिकवतात, प्रबोधन विद्यालयात शिकवण्याचा मोबदला आहे. जो टाईप करतो त्याला ऑफिसमध्ये टाईप करण्याचा मोबदला आहे. पण घरी जर मुलाला शिकवलं आणि घरी जर आपलं पत्र टाईप केलं तर मोबदला काही नाही. पोळ्या लाटायला येणाऱ्या बाईच्या श्रमाला मोबदला आहे, पण आईच्या श्रमाला काही मोबदलाच नाही. केवढी क्रांतिकारक ही गोष्ट आहे. गवळ्याच्या 3/4 पाणी असलेल्या दुधाला मोबदला आहे, पण आईच्या दुधाला मोबदलाच नाही. आणि या सगळ्या शाळा कॉलेजात लोकांना शिकवतात काय, ज्याला मोबदला असेल ती संपत्ती. म्हणजे गवळ्याचं दूध संपत्ती, आईचं दूध संपत्ती नाही. हे मी का सांगतो आहे, धंद्या व्यतिरिक्त जी कामं थोर माणसांनी केली त्यांना मोबदला नव्हता, आणि म्हणूनच त्या कामांचं चीज झालं. घरात कामाला मोबदला नाही आणि कामाप्रमाणे उपभोग नाही. जो तरुण मुलगा 8 तास काम करीत असेल त्यानं 16 पोळ्या खाव्या असा काही नियम नाही. हवं तेवढं खाई. केवढी विलक्षण गोष्ट आहे. कुवती प्रमाण काम आणि गरजेप्रमाण उपभोग, ही दुसरी गोष्ट कुटुंबात आहे. पहिली गोष्ट, कामाला मोबदला नाही, प्रतिमूल्य नाही, एक्सचेंज व्हॅल्यू नाही कामाला. दुसरी गोष्ट, कामाप्रमाणे उपभोग हेही नाही. आणि तिसरी गोष्ट, तरुण स्त्री आणि तरुण पुरुष निर्भयतेनं एकमेकांच्या बरोबर राहू शकतात. पहाऱ्याची गरज नाही. मुलींच्या शाळा, त्यांची छात्रालय वेगळी ठेवा, मग पहारेकरी ठेवा, म्हणजे शिक्षकाला पहारेकऱ्याचंही काम करावं लागतं, हे तिथं नाही. एकदा आगगाडीत चाललो होतो, एक तरुण मुलगी आणि तरुण मुलगा फार सलगीने एकमेकाशी वागत होते. आता माझ्याजवळ जे जीर्णमतवादी जुनाट लोक होते ते मला सांगू लागले, काहीतरी प्रकरण दिसतात. तसं मी म्हणालो की कशाला कल्पना करूया, आपण विचारूच की. तर मी त्या मुलाला विचारलं, काय म्हटलं तुमचं काय नातं आहे? तुम्हाला माझी बहीण आहे. मग सगळेच गप्प. मग ठीक आहे म्हणा, मग यांची सलगीही बरोबर आहे, एकमेकांच्या यांचा लोभ आहे हेही ठीकच आहे, हवंच आहे. पहा कसा फरक पडतो नात्यामुळे. ही कौटुंबिक मूल्य सामाजिक बनली पाहिजे. हा संकेत या सार्वजनिक माणसांच्या जीवनातून आपल्याला मिळतो. आपण त्यांचे समान हो, त्यांच्या समान हो, हा बोध वगैरे चुकीचा आहे. तसं काही होणं शक्य नाही. परंतु हा बोध आपलं कौटुंबिक जीवन विशद होईल, व्यापक होईल. आपण सगळे एकमेकांचे आप्त बनू, एकमेकांचे नातलग बनू, असा हा समाज पुढच्या शिक्षण संस्थातून, पुढच्या सांस्कृतिक संस्थातून, आणि मी असं म्हणतो की पुढच्या कलात्मक संस्थातून देखील विकसित झाला पाहिजे. शेवटी कलेत काय आहे? संवाद, मेळ, ताल, स्वर, वाद्य, या सगळ्यांच्या संवाद असला, मेळ असला तर ते संगीत, नाहीतर संगीत नाही. हे सगळे गुण कुटुंबात आहेत. दोष दोनच आहेत. एक, कुटुंब फक्त रक्तसंबंधानं बनतात. रक्तसंबंध, यौन संबंध, लग्न आणि रक्त यानं कुटुंब बनतं. आणि दुसरा मोठा दोष म्हणजे कुटुंबाला संपत्ती असते, मिळकत. दरेक कुटुंबाची वेगवेगळी असते. हे दोन दोष काढून टाकायचे. रक्ताचा संबंध नसला तरी कुटुंब आहे, विवाहाचा संबंध नसला तरी कुटुंब आहे. ही जी व्यापक कौटुंबिक भावना, तिला विश्व कुटुंबाची भावना म्हणतो. या विश्व कुटुंब भावनेची प्रतीक, या भावनेची बीज पेरणारी जी माणसं असतात त्यांना आपण सार्वजनिक माणसं म्हणतो. ती सगळ्यांची, कुठल्याही एका कुटुंबाची नाही. त्यांचं क्षितिज व्यापक झालं. अशी जी माणसं होती त्यापैकी दोन माणसांचं पुण्य स्मरण करण्याकरता आज इथं आपण गोळा झालो आहोत. एक तीर्थस्वरूप अण्णासाहेब आणि दुसरा चिरंजीव बापू. मी चिरंजीव म्हणतो त्याच्या मृत्यूनंतरही, कारण आज आपण त्याचं नाव घेत आहोत. त्याची स्मृती कायम राहावी अशा उद्देशानं या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. तेव्हा मित्रांनो, अण्णासाहेब आणि बापू यांच्या स्मरणाच्या निमित्तानं मला या मुलांना आणि आपल्याला जे सांगावं असं वाटलं ते मी थोडक्यात आज सांगितलेलं आहे. आज आपण कशा जगात राहत आहोत, शेजारी हवा पण शेजाऱ्याशी पटत नाही अशा जगात आपण राहत आहोत. शेजारचा शोध आहे, शेजारा वाचून जगू शकत नाही पण शेजाऱ्याशी पटत नाही हे जग आहे. मला जर सांगितलं मामानी की आपण मानव मात्रावर प्रेम केलं पाहिजे, मी म्हणतो अवश्य करू, फक्त पाकिस्तान खेरीज करू. अवश्य करू, फक्त बेळगावातील कानडी लोक खेरीज करू. अशा सीमा निर्माण झालेले आहेत आपल्या मनात. या सीमांच्या पलीकडे जायचं तर शेजारी हा मित्र बनला पाहिजे. आवाराच्या भिंती ओलांडल्या पाहिजे किंवा मोडल्या पाहिजे याची गरज आहे. मुलांनो, असा दिवस तुम्हाला बघायला मिळावा. आम्ही असा दिवस बघू शकलो नाही. आमच्यात ब्राह्मण आहे, भंगी आहे. ज्या भंग्याला गीता माहीत नाही आणि माहीत असली तरी तिच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही, कारण त्या गीतेत त्याला स्थानच नाही. तिथ ती गीता तुमची आमची आहे. त्याला जिव्हाळा वाटावं असं तिच्यात काही नाही. सगळ्यांना ज्याच्यात सामील होता येईल असा समाज, अशी संस्कृती आणि अशी अस्मिता. त्या मुलांना तुमचं हस्तलिखित मला दाखवलं, त्याचं नाव अस्मिता. अस्मिता आणि अहंता. अहंता इतरापासून आपल्याला वेगळं करते आणि अहंता तोडणारी आहे. जोडणारी जी असेल तिला अस्मिता म्हणावं. तुम्ही इथं शिकता, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक, गुजरात आणि बंगाल आणि आसाम यांना जी जोडणारी असेल ती अस्मिता, ती खरी अस्मिता. तुम्हाला इथं माहीत नसेल आसाममध्ये काय चाललं आहे, उत्कलमध्ये उडीसामध्ये काय चाललं आहे. या देशातले लोक आपण 5000 वर्ष राहिलो पण एकमेकांच्या बरोबर राहू शकलो नाही. इंग्रजाने आपल्याला एका दावणीत बांधलं, तो गेल्याबरोबर आपण परत तुटक होत चाललो आहे. हा तुटकपणा तुमच्या पिढीत नसावा. रॉबिन्सन क्रुसोचं नाव तुम्ही ऐकलं असेल, कदाचित असेलही तुम्हाला एखादा धडा. याचा लेखक होता डॅनियल डिफो. त्याचे एक वाक्य मला आठवतं, तेवढं शेवटी तुम्हाला सांगतो. दो आय डिसलाईक द क्रू, आय शॅल नॉट सिंक द शिप. हे खलाशी मला आवडत नाही, पण म्हणून मी हे तारू हे जहाज काही बुडवणार नाही. ऑन द अदर हँड, किंबहुना प्रसंगाला जर संकट आलं आणि हे तारू बुडू लागलं, तर ते वाचवण्याकरता मी आपला जीव देईन. का? यू सी, वी आर ऑल इन द सेम क्रॅफ्ट. आम्ही सगळे एकाच होडीत बसलो आहोत. अँड मस्ट सिंक ऑर स्विम टुगेदर. तरणार असलो तर बरोबर तरू, मरणार असलो तर बरोबर मरू. हा महान संकल्प, कौटुंबिक संकल्प आहे. ही कौटुंबिक वृत्ती आहे. जगणार असलो तर सारे मिळून जगू, मरणार असलो तर सारे मरून मरू, सारे बरोबर मरू. ही गोष्ट खून गात बांधून ठेवा. यापुढं मनुष्य जगणार असला तर एक म्हणून जगे, नाही तर जगणारच नाही. हे देव बोलून चुकला. आजच्या या पुण्यप्रसंगी या एका गोष्टीची तुम्हाला लहान मुलांना आठवण करून देतो, तरुणांना आठवण करून देतो, आणि या दिशेने त्यांनी पावलं टाकावी अशी बुद्धी आणि असं सामर्थ्य ईश्वर त्यांना देवो, अशी देवाजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. तारुण्याचा एक अर्थ आहे उमललेलं जीवन. फूल जसं फुलाची कळी उमलते, तसं जीवन उमलू लागलं म्हणजे त्याला आपण तारुण्य म्हणतो. त्याचा परिमल सुवास सगळीकडे दरवळतो आणि दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे जो स्वतः तरतो आणि इतरांना तारतो. आपण पोहतो पाण्यात तेव्हा स्वतः तरतो, पण एखादा बुडत असला तर त्याला वाचवतो. हे तारण, जो तारतो आणि तरतो, हे दोन्ही अर्थ तारुण्यात आहेत. कालिदासाचं एक नाटक आहे कुमार संभव. कुमार म्हणजे स्कंद, गणपतीचा थोरला भाऊ. हा देवांचा सेनापती होता. तर राक्षस त्यावेळी कुठलं नाव घेऊन आला होता? त्या राक्षसाचं नाव होतं तारकासुर. तारकासुर म्हणजे तारणारा, पण राक्षस. असं पुष्कळदा होतं. उपकार करायला म्हणून जी माणसं पुढं येतात ती पुष्कळदा बुडवणारी असतात. हे तारकासुराचं चा अर्थ आहे, नाव तारक पण खरोखर तो असुर म्हणजे राक्षस. राक्षस काही वेगळी जात नव्हे, आपले सगळे नातलग होते ते. दुसरी जात राक्षसांची किंवा दुष्टांची नाही, आपल्यातलेच. पण तो नाव घेऊन आला तारकाचं. इंग्रजीत एक म्हण आहे, मोठी गमतीची आहे, द वे टू हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स. हा जो रस्ता नरकाचा आहे त्याला चांगल्या हेतूंची चिरेबंदी आहे. चिरेबंदीचे रस्ते पुष्कळ शहरातून आहेत. असा हा नरकाचा चिरेबंदी रस्ता चांगल्या हेतूंनी बांधलेला आहे, तयार झालेला आहे. हा तारकासुर आला कल्याण करायला लोकांचं. जसं आज आपल्या इथं श्रीमंत माणूस दान धर्म करतो, लोककल्याण करतो, शाळा कॉलेजांना आपण त्यांची नावं देतो. धार्मिक माणसं धर्माच्या नावावर एकमेकापासून आपल्याला वेगळं करतात. हे सगळे सद्हेतू, चांगले हेतू, उदात्त हेतू. ईश्वराच्या नावानं माणूस माणसाची हत्या करतो, धर्माच्या नावावर माणूस माणसाला कापतो, हे आपण बघतो. हे चांगले हेतू सगळे, पण नरकाकडे नेणारे. हा रस्ता नरकाचा आहे, हा रस्ता जीवनाचा नाही. विनाशाचा रस्ता तो नरकाचा रस्ता. असा तारकासुर झाला. तेव्हा देवानी, देवांची नेहमीची सवय, आपल्या सगळ्या साहित्यात देव हा सगळ्यात दुबळा प्राणी आहे, दुबळा आणि नादान. कारण सगळे भोगच भोग, खायला परिश्रम करायला नको, अमृत घेतलं की झालं, आयतच आहे. संसार करायला नको, अप्सरा आहे. असा हा देव दुबळा आहे. तुम्हाला माहीत असेल की रावणाच्या सिंहासनाच्या खुराच्या खाली देव होते. देवांच्या डोक्यावर आपलं सिंहासन ठेवून तो बसत असे. असे हे दुबळे देव. संकट आलं म्हणजे गायीचे शेपूट धरून ब्रह्मदेवाकडे जायचं, म्हणायचं महाराज आता तुम्ही अवतार घ्या. अवतार घेऊन त्याने असुरांचा नाश केला म्हणजे देवानी काय करायचं, फक्त पुष्पवृष्टी. हा एकच कार्यक्रम हल्ली आपल्या देशात आहे. आता तरुणांनी यातून तारायचं म्हणजे काय करायचं. तरुण माणसाचं पहिलं लक्षण आज आहे ते टिकू नये, टिकणार नाही, आम्ही टिकू देणार नाही. पहिलं लक्षण हे आहे त्याचं. त्याच्या मनात ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आली पाहिजे. आणि टिकू देणार नाही आम्ही. आजपर्यंत जे झालं नाही ते होईल, आणि करणार कोण, आम्ही. गौरीशंकर शिखरावर हिमालयाच्या आजपर्यंत कोणी गेलं नाही म्हणून आम्ही जाणार नाही असं म्हणणारा माणूस तरुण नाही. त्याचं वय किती असो. आजपर्यंत कोणी गेलं नाही ना या एव्हरेस्ट शिखरावर, मग आम्ही जाणार आणि निश्चित जाणार असं जो मानतो तो तरुण. चंद्रावर आतापर्यंत कोणी गेलं नाही, पण मी जाणार. आजपर्यंत झालं नाही ते पुढं होणार नाही असं जो म्हणतो तो म्हातारा. मग वय त्याचं 18 असो की 28 असो, तो म्हाताराच. आजपर्यंत जे झालं नाही ते झालं नाही म्हणूनच पुढं होणार आहे असं म्हणणारा तरुण. आता हे तुम्ही स्वतःला विचारायचं, एकमेकांना नाही, स्वतःला विचारायचं की असं मला वाटतं काय. लहानपणी पुष्कळदा अंधाराची मला भीती वाटायची,